सर्व सिद्धी आणि मनोरथ पुरवणाऱ्या या सिद्धिविनायकाचा प्रत्येक अवयव आपल्याला संदेश देत असतो. आता हेच बघा ना, माणसानं सारासार विचार करून नेमकं आणि योग्य तेच उचलावं हा गणपतीच्या सोंडेचा संदेश आहे. तर अनितीविरुद्ध बंड पुकारण्यासाठी श्री गणेशाच्या हाती परशू आहे. जगाकडे क्षमाशीलतेनं पाहून मानवाचे अपराध पोटी घालण्यासाठी गणपती लंबोदर आहे. तर सौ सुनारकी एक लोहारकी असा संदेश त्याचा एकदंत आपल्याला देतो. जगाचं अवघं ज्ञान कर्णपुटात साठवावं असे त्याचे शूरपकर्ण आपल्याला सांगतात. अशा गणनायकासाठी ही शब्दांची भावारती.
पंचारती